नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. गुइलेन बॅरे सिंड्रोम जीबीएसच्या रुग्णांवर उपचारासाठी विशेष व्यवस्था करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. सोलापूर जिल्ह्यात जीबीएसचे 5 संशयित, लातूर इथल्या रुग्णांचा समावेश. आरोग्य विभागाच्या सूचनांचं पालन करण्याचं प्रशासनाचं आवाहन. सफाई कामगारांच्या वारसा हक्कानं नियुक्तीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांची सूचना. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सामाजिक शैक्षणिक विकासासाठी टोयोटा कंपनीचं सहकार्य. आणि अहिल्यानगर इथं आजपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला प्रारंभ. आता सविस्तर बातम्या. गुइलेन बॅरे सिंड्रोम जीबीएसच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. काल मुंबईत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या आजाराबाबत आढावा घेण्यात आला. हा आजार संसर्गजन्य नाही, प्रतिकारशक्ती कमी झाल्यानं तसंच दूषित पाणी आणि न शिजवलेलं अन्न किंवा कच्चं मांस खाल्ल्यामुळे हा आजार होतो. त्यामुळे अशा प्रकारचं अन्न टाळावं आणि पाणी उकळून पिण्याबाबत नागरिकांना आवाहन करावं असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. या आजारावर केले जाणारे उपचार महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट आहेत. या आजाराची सामान्य लक्षणं आढळल्यास नागरिकांनी तात्काळ सरकारी रुग्णालयात तपासणी करून प्रतिबंधात्मक उपाय करण्याचं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. सोलापूर जिल्ह्यात जीबीएस आजाराचे 5 संशयित आढळून आले आहेत. त्यापैकी चौघांवर उपचार सुरू असून एकाचा मृत्यू झाला. उपचार सुरू असलेले चारही रुग्ण लातूर, निलंगा तसंच अणदूर या ठिकाणचे आहेत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ही माहिती दिली. नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्य विभागानं दिलेल्या सूचनांचं पालन करून योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही जीबीएसचे 2 संशयित रुग्ण दाखल झाले होते. तपासणी अहवालात एका रुग्णाला हा संसर्ग नसल्याचं स्पष्ट झालं असून दुसऱ्या रुग्णाचा अहवाल येणं बाकी आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ उदय मोहिते पाटील यांनी केलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही जीबीएसचे 2 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये एका 12 वर्षीय मुलीचा आणि 60 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. दोन्ही रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असल्याचं रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ एस मोरे यांनी सांगितलं. सफाई कामगारांच्या वारसा हक्कानं नियुक्तीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी राज्यातल्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं गेल्या 8 जानेवारीला या नियुक्तीवरील स्थगिती उठवली. याआधी खंडपीठानं वाल्मिकी, मेहतर, भंगी, अनुसूचित जाती आणि नवबौद्ध या समुदायातल्या व्यक्ती वगळता इतर सफाई कामगारांना वारसा हक्कानं नियुक्ती देण्यास स्थगिती दिली होती, ती आता उठवण्यात आली आहे. राज्यात सोयाबीन खरेदीसाठी आणखी 7 दिवस मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी ही माहिती दिली. दरम्यान लातूर जिल्ह्यासाठी 20,000 मेट्रिक टन सोयाबीन खरेदीच्या वाढीव उद्दिष्टाला मंजुरी देण्यात आल्याचं रावल यांनी सांगितलं. सोयाबीन खरेदी केंद्रांची मुदत परवा 31 जानेवारीला संपत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात टोयोटो कंपनी विकास कामात सहकार्य करणार आहे. कंपनीचे भारतातले मुख्य कार्यकारी उपाध्यक्ष सुदीप गुलाटी यांनी काल जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांची भेट घेऊन चर्चा केली. कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून अंगणवाडी तसंच शाळांमध्ये पायाभूत सुविधा, सौर ऊर्जा आणि कचरा व्यवस्थापन या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा 27वा दीक्षांत समारंभ आज राज्यपाल तथा कुलपती सीपी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या सोहळ्यात 21,055 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023च्या लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. राज्यातून 1,560 विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरले असून छत्रपती संभाजीनगर विभागातून 156 विद्यार्थ्यांचा पात्रता यादीत समावेश आहे. प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्यात आज मौनी अमावस्येला दुसरं शाही स्नान होत आहे. महानिर्वाणी पंचायती आखाडा आणि शंभू पंचायती अटल आखाड्यांनी पहाटे अमृत स्नान केलं. 13 आखाड्यांना स्नान करण्यासाठी क्रम ठरवून देण्यात आला आहे. भाविकांनी विशिष्ट घाटाचा आग्रह न धरता उपलब्ध घाटांवर स्नान करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. दरम्यान मौनी अमावस्येनिमित्त रेल्वे विभागातर्फे अतिरिक्त 60 विशेष रेल्वे चालवण्यात येत आहेत. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार यांनी ही माहिती दिली. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं आज 100वं यशस्वी प्रक्षेपण केलं. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून आज सकाळी 6:23 जीएसएलव्ही F-15 या क्षेपणास्त्राद्वारे NVS-02 हा उपग्रह अवकाशात झेपावला. दूरसंचार आणि हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी हा उपग्रह काम करणार आहे. राष्ट्रीय क्रीडा महोत्सवातून एक भारत श्रेष्ठ भारताचं सुंदर चित्र दिसत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. उत्तराखंडमध्ये देहरादून इथल्या महाराणा प्रताप मैदानावर काल 38वं राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. 14 फेब्रुवारीपर्यंत या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धांच्या औपचारिक उद्घाटनापूर्वी 26 जानेवारीला उधमसिंग नगर इथं झालेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत मणिपूर आणि महाराष्ट्रानं पदकांची कमाई केली. क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या आयसीसी 19 वर्षांखालील महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात भारतानं स्कॉटलंडवर 150 धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारतानं दिलेल्या 209 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्कॉटलंडचा संघ 14 षटकात फक्त 58 धावातच सर्वबाद झाला. भारत आणि इंग्लंडच्या पुरुष क्रिकेट संघादरम्यान इंग्लंडनं काल भारताचा 26 धावांनी पराभव केला. मालिकेत भारत 2-1 आघाडीवर आहे. अहिल्यानगर इथं आजपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सुरुवात होत आहे. 2 फेब्रुवारीपर्यंत दररोज सकाळी 7-11 आणि दुपारी 4-9 या वेळात या स्पर्धा होणार असल्याची माहिती जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव संतोष भुजबळ यांनी दिली. माती आणि गादी या दोन्ही प्रकारांमध्ये या स्पर्धा होणार असून राज्यभरातून 860 मल्ल यात सहभागी होत आहेत. लातूर जिल्ह्यात उदगीर शहरातल्या रामनगरमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाली आहे. बर्ड फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या आदेशानुसार रामनगर इथल्या 1 किलोमीटर परिसरातल्या कोंबड्यांची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तसंच 6 किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. बीड इथं ज्ञानराधा मल्टीस्टेट शाखेतल्या ठेवीदारांनी काल रस्ता रोको आंदोलन केलं. ठेवीदारांचे अर्ज ऑफलाईन स्वीकारले जावेत तसंच ठेवीदारांच्या ठेवी लवकरात लवकर परत द्याव्यात या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. नांदेड जिल्ह्यात भोकर तालुक्यातल्या नागापूर इथल्या विविध विकास कामांचं लोकार्पण खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते नुकतंच झालं. यावेळी सुंदर माझे अंगण अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कुटुंबांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. जालना शहरात छत्रपती संभाजीनगर मार्गावर भरधाव ट्रकनं दुचाकीला उडवल्यानं झालेल्या अपघातात 2 मजुरांचा जागीच मृत्यू झाला. सनराईज हॉटेल टी पॉईंट समोर काल रात्री हा अपघात झाला. मृत कामगार बदनापूर तालुक्यातल्या कवडगाव इथले रहिवाशी होते. परभणी इथं नियोजित हजरत शाह तुराबुल हक उर्सच्या तयारीचा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आणि पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी काल आढावा घेतला. हा उर्स 2 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. राष्ट्रभक्ती चेतवण्याचं काम वंदे मातरम या मंत्रानं केल्याचं स्वामी विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्ष निवेदिता भिडे यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं प्रल्हादजी अभ्यंकर व्याख्यानमालेत त्या काल बोलत होत्या. आज या व्याख्यानमालेच्या समारोप सत्रात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विधिज्ञ आशिष शेलार यांचं व्याख्यान होणार आहे. नांदेड जिल्ह्यात चगरोळी कृषी विज्ञान केंद्रातर्फे आजपासून 3 दिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. कृषी क्षेत्रातल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांनी या महोत्सवात सहभागी होण्याचं आवाहन कृषी विज्ञान केंद्रातर्फे करण्यात आलं आहे. दरम्यान लोहा तालुक्यात गुराखी गडावर भरलेल्या गुराखी साहित्य संमेलनाचा काल समारोप झाला. 10 विविध ठराव यावेळी संमत करण्यात आले. या संमेलनाचं हे 30वं वर्ष आहे. कुंभमेळ्यातल्या शाही स्नान पर्वणीच्या निमित्तानं पैठण इथं गोदावरी पात्रात जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचं आवाहन पाटबंधारे विभागानं केलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. गुइलेन बॅरे सिंड्रोम GBS रुग्णांवर उपचारासाठी विशेष व्यवस्था करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. सोलापूर जिल्ह्यात GBS 5 संशयित. लातूर इथल्या रुग्णांचा समावेश. आरोग्य विभागाच्या सूचनांचं पालन करण्याचं प्रशासनाचं आवाहन. आणि अहिल्यानगर इथं आजपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला प्रारंभ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.